पहिले इतिहास अध्याय 6 गेरशोन कहात आणि मरारी हे लेवीचे पुत्र अमराम इसहार हेब्रोन आणि उज्जियल हे कहाताचे पुत्र अहरोन मोशे मिर्याम हे अमरामचे पुत्र नादाब अबिहू एलाजार व इथामार हे अहरोनाचे पुत्र एलाजाराचा पुत्र फिनहास फिनहासाचा अबिशुआ अबिशुआचा पुत्र बुक्की बुक्कीचा पुत्र उज्जी उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरह याने मरायोथला मरायोथ हा अमर्याचा बाप आणि अमर्या अहिटूबचा अहिटूबचा पुत्र सादोक सादोकाचा पुत्र अहिमास अहिमासाचा पुत्र अजर्या अजर्याचा पुत्र योहानान योहानानचा पुत्र अजर्या शलमोनाने यरुश्लेम मध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजर्याच याजक होता अजर्या याने अमर्या याला जन्म दिला अमर्याने अहिटूबला अहिटूबचा पुत्र सादोकाचा पुत्र शल्लूम शल्लूमचा पुत्र हिल्किया हिल्कियाचा पुत्र अजर्या अजर्या म्हणजे सरायाचे पिता सरायाने यहोसादकाला जन्म दिला परमेश्वराने नबुखदनेसराच्या हातून यहुदा आणि यरुश्लेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादक युद्ध कैदी झाला गर्शोम कहात आणि मरारी हे लेवीचे पुत्र लिबनी आणि शिमी हे गेरशोमचे पुत्र अमराम इसहार हेब्रोन उज्जियल हे कहाताचे पुत्र महली आणि मुशी हे मरारीचे पुत्र लेवी कुळातील घराण्यांची ही नावे पित्याच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे गर्शोमचे वंशज असे गर्शोमचा पुत्र लिबनी लिबनीचा पुत्र यहत यहताचा पुत्र जिम्मा जिम्माचा पुत्र यवाह यवाहाचा इद्दो इद्दोचा पुत्र जेरह जेरहाचा यात्राय कहाताचे वंशज असे कहातचा पुत्र अम्मीनादाब अम्मीनादाबचा कोरह कोरहचा पुत्र असीर असीराचा पुत्र एल्काना आणि एल्कानाचा पुत्र एब्यासाफ एब्यासाफचा पुत्र असीर असीरचा पुत्र तहत तहताचा पुत्र उरियेल उरियेलचा उज्जिया उज्जियाचा शौल अमायस आणि अहिमोत हे एल्कानाचे पुत्र एल्कानाचा पुत्र सोफय सोफयचा पुत्र नहत नहतचा पुत्र अलियाब अलियाबाचा यरोहाम यरोहामाचा एल्काना एल्कानाचा पुत्र शमुएल थोरला योएल आणि दुसरा अबिया हे शमुएलाचे पुत्र मरारीचा पुत्र महली महलीचा लिबनी लिबनीचा पुत्र शिमी शिमीचा उज्जा उज्जाचा पुत्र शिमा शिमाचा हग्गिया आणि त्याचा असाया कराराचा कोष तंबूत ठेवल्यावर दाविदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली यरुश्लेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शन मंडपाच्या निवास मंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत गायन सेवा करणाऱ्यांची नावे कहात घराण्यातील वंशज हेमान हा गवई हा योएलाचा पुत्र योएल शमुएलाचा पुत्र शमुएल एल्कानाचा पुत्र एल्काना यरोहामाचा पुत्र यरोहाम अलियेचा पुत्र अलियेल तोहाचा पुत्र तोहा सुफाचा पुत्र सुफ एल्कानाचा पुत्र एल्काना महतचा पुत्र महत अमासयाचा पुत्र अमासय एल्कानाचा पुत्र एल्काना योएलाचा पुत्र योएल अजर्याचा पुत्र अजर्या सफन्याचा पुत्र सफन्या तहताचा पुत्र तहत असीरचा पुत्र असीर एब्यासाफचा पुत्र एब्यासाफ कोरहचा पुत्र कोरह इसहारचा पुत्र इसहार कहातचा पुत्र कहात लेवीचा पुत्र लेवी इस्रायलाचा पुत्र आसाफ हिमानाचा नातलग होता. हिमानाच्या उजवीकडे असाफ उभा राहून सेवा करीत असे. असाफ हा बरेख्याचा पुत्र, बरेख्या शिमाचा पुत्र, शिमा मिखायलाचा पुत्र, मिखायल बासेयाचा पुत्र, बासेया मलकियाचा पुत्र, मलकिया एथनीचा पुत्र, एथनी जेरहाचा पुत्र, जेरह हा अदाया याचा पुत्र, अदाया एतानाचा पुत्र, एताना हा जिम्मी याचा पुत्र, जिम्मी शिमीचा पुत्र, शिमी यहत याचा पुत्र, यहत हा गोर्शेम याचा पुत्र, गोर्शेम लेवीचा पुत्र. मरारीचे वंशज हेमान आणि असाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा पुत्र, किशी अब्दीचा पुत्र, अब्दी मल्लुखाचा पुत्र, मल्लुक हशब्याचा पुत्र, हशब्या अमस्याचा पुत्र, अमस्या हा हिलकियाचा पुत्र, हिलकिया अमसीचा पुत्र, अमसी बानीचा पुत्र, बानी शेमर पुत्र, शेमेर महलीचा पुत्र, महली मुशीचा पुत्र, मुशी मरारीचा पुत्र, मरारी हा लेवीचा पुत्र. आणि त्यांचे भाऊ लेवी देवाच्या घराच्या मंडपाच्या सर्व सेवेस नेमलेले होते. अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर आणि धूपवेदीवर अर्पण करीत असत. देवाचा सेवक मोशे याने जे आज्ञा पिले त्याप्रमाणे परमपवित्र स्थानाच्या सर्व कामासाठी व इस्रायल लोकांकरता प्रायश्चित करीत. अहरोनाचा वंशज असे मोजले. अहरोनाचा पुत्र एलाजार, एलाजाराचा पुत्र फिनहास, फिनहासाचा पुत्र अभिशुआ, अभिशुआचा पुत्र बुक्की, बुक्कीचा पुत्र उज्जी, उज्जीचा पुत्र जरह्या, जरह्याचा पुत्र मरायोत, मरायोथाचा पुत्र अमर्या, अमर्याचा पुत्र अहिटूब, अहिटूबचा पुत्र सादोक, आणि सादोकाचा पुत्र अहिमास. अहरोनाच्या वंशाला नेमून दिलेले राहण्याचे स्थान खालील प्रमाणे होते. कहात कुळाची पहिली चिठ्ठी निघाली. यहुदा देशातील हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासची कुरणे त्यांना मिळाली. पुढच्या जागा आणि हेब्रोन नगर जवळची खेडी यफुन्नेचा पुत्र कालेब याला मिळाली. अहरोनाच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रय नगर होते. याखेरीज त्यांना लिबना, यत्तीर, एष्टामोवा, हिलेन त्याच्या कुरणासह, दबीर त्याच्या कुरणासह, आशान, युत्ता आणि बेत शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. बन्यामिनाच्या वंशातील लोकास गिबा, अल्लेमेथ, अनाथोत ही नगरे त्यांच्या आसपासच्या कुरणासकट मिळाली. कहाताच्या वंशजांना 13 नगरे मिळाली. कहाताच्या उरलेल्या काही वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनुष्यच्या अर्ध्या वंशातून 10 नगरे मिळाली. गर्शोमच्या वंशजातील कुळांना 13 नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफ्ताली आणि बाशानमधील काही मनुष्ये या वंशाच्या घराण्याकडून मिळाली. मरारीच्या वंशजातील कुळांना 12 नगरे मिळाली. रौबेनी, गाद आणि जबलून यांच्या घराण्यातून चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली. ही नगरे व भोवतालची जमीन इस्रायल लोकांनी मग लेवींना दिली. यहुदा, शिमोन आणि बन्यामिन यांच्या घराण्यातून चिठ्ठ्या टाकून लेवी वंशजांना ती नगरे देण्यात आली. इफ्रायमाच्या वंशजांनी काही नगरे कहाथाच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. इफ्रायमाच्या डोंगराळ प्रदेशातील आश्रयाची नगरे शखेम व त्याचे कुरण, तसेच गेजेर व त्याचे कुरण, यकमाम, बेत होरोन, अयालोन आणि गथ रिमोन ही नगरे कुरणाच्या जमिनी सकट त्यांना मिळाली. मनुष्यच्या अर्ध्या वंशातून इस्रायलांनी आनेर आणि बिलाम ही गावे कुर्णासह कहाथाच्या वंशाच्या लोकास दिली. गर्शोमच्या वंशजांना बाशानातले गोलान आणि अष्टारोत हे त्यांच्या भोवतालच्या कुर्णासह मनुष्यच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले. त्याखेरीज गर्शोमच्या वंशजांना केदेश, दाबरत, रामोत, अनेम ही नगरे भोवतालच्या कुर्णासह इस्साखराच्या वंशजांकडून मिळाली. रामोत त्याच्या कुर्णासह आणि अनेम त्याच्या कुर्णासह. माशाल, अब्दोन, हुकोक, रहोब ही नगरे कुर्णासह आशेर वंशातून गर्शोम कुटुंबांना मिळाली. हुकोक कुर्णासह आणि रहोब कुर्णासह दिली. गालिल मधील केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही कुर्णासह नगरे नफ्तालीच्या वंशातून गेर्शोम वंशाला मिळाली. आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनिम, करता, रिमोनो आणि ताबोर ही नगरे जबलूनच्या वंशाकडून मिळाली. नगराभोवतीची जमीनही अर्थातच मिळाली. यार्देनेच्या पलीकडे यरिहो जवळ यार्देन नदीच्या पूर्वेला रौबेनी वंशाकडून बेसेर कुर्णासकट, यहसा भोवतालच्या कुर्णासकट, कदेमोत कुर्णासकट आणि मेफात कुर्णासकट दिली. मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलाद येथील रामोत, महनाईम कुर्णासकट, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या गायरानासकट मिळाली.